नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय समाज हो भारत आनी मलेशियाक जोडपी पूल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. भारत अमेरिका वेपार कबलात निष्पक्ष, न्याय्य आनी संतुलित आसा, जाका लागून शेतकारांच्या हिताची राखण जाता अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी म्हणला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज छत्तीसगडांतल्या रायपुरांत अतिरेकी वादावेल्या उंचेल्या पांवड्यावेल्या सुरक्षा बसकेची यजमानकी चलयतले. काल रात्री मुंबयच्या वानखेडे मैदानार जाल्ल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे तिसऱ्या खेळात भारतान अमेरिकेक 29 धावण्यांनी हारायलो. आता पुराय खबरो. भारत मलेशियाचे संबंधांचे मार्गदर्शक तत्व म्हळ्यार इम्पॅक्ट, जाचो अर्थ इंडिया मलेशिया पार्टनरशीप फॉर एडव्हान्सिंग कलेक्टीव ट्रान्सफॉर्मेशन असो जाता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री मोदी मलेशियाचे 2 दिसांचे अधिकृत भेटीर आसात. काल क्वालालंपुरात सेलामत तांगम मोदी कार्यावळीत तांणी भारतीय समाजाक मार्गदर्शन केले. सुमार 15,000 लोकांच्या मेळाव्याक मार्गदर्शन करतना भारतीय समाज हो भारत आनी मलेशियाक जोडपी पूल आसा अशें तांणी सांगले. भारत आनी मलेशिया आता एकठांय मुखार वतात. भारताची उदरगत मलेशिया आनी आशियातल्या प्रगतीतूय योगदान दिता. भारताक आता उदरगती खातीर एक विश्वासपात्र भागीदार म्हूण पळयतात हाचेर तांणी भर दिलो. भारत आनी मलेशिया मदल्या वाडट्या अर्थीक सहकार्याचेर भर दितना तांणी सांगले की मलेशियात 100 वयर भारतीय आयटी कंपनी काम करतात, जाका लागून हजारांनी नोकऱ्यो निर्माण जातात. तशेंच भारताचे डिजिटल प्लॅटफॉर्म UPI बेगीनूच मलेशियात सुरू जातले. तशेंच भारतात शिकपी विद्यार्थ्यां खातीर तिरुवल्लूर शिश्यवृत्ती सुरू करपाची आनी मलेशियात नवे भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करपाची घोषणा तांणी केली. मजगती मलेशियाची राजधानी क्वालालंपुरात भारतीय समाजा मुखार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्ले संबोधन हे दोनूय देशांमदले खोल इतिहासीक आनी सांस्कृतीक संबंध दाखयतात अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हणला. हातूंतल्यान भारताचे सांस्कृतीक दायजाक चालना दिवपाची खर वचनबद्धताय दिसून येता. अशा उपक्रमांक लागून सांस्कृतीक संबंध घटमूट जातात आनी आमचे गिरेस्त दायज संवसारीक पांवड्यार पातळटा अशें तांणी म्हणला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल छत्तीसगडांतल्या बस्तरच्या विभागीय मुख्यालय आशिल्ल्या जगदलपुरांत बस्तर पांडू महोत्सवाचें उक्तावण केलें. छत्तीसगडच्या विकासा विशीं उलयतना तांणी सांगले,
सरकार छत्तीसगढ़ के लोगों के लिए, आदिवासियों के लिए, अंडर प्रिविलेज के लिए समर्पित है. इसीलिए मुझे लगता है इसका सुविधा लेना चाहिए और पढ़ाई करना चाहिए, मुख्य दरारे में रखना चाहिए और सरकार के योजना को उपभोग करना चाहिए. गरीब, वंचित और पिछड़े वर्गों का कल्याण करना सरकार की विशेष प्राथमिकता है.
भारत अमेरिका वेपार कबलात निष्पक्ष, न्याय्य आनी संतुलित आसात, जाका लागून शेतकारांच्या हिताची राखण जाता अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी म्हणला. भारतात गंव, तांदूळ, साखर, सोयाबीन सयत शेती आनी दुदाच्या उत्पादनांचे व्हडले निर्गत पोर्टफोलिओ आसा आनी ताका कर सवलतींतल्यान सूट दिल्या अशें तांणी नदरेक हाडले. निर्गत वाडवप, रोजगार निर्माण करप आनी वर्स 2047 मेरेन देशाक विकसीत भारताच्या ध्येयादिकेन मुखार वरप हो ह्या कबलातीचो हेत आसा अशें तांणी सांगले. काल नवी दिल्लीत भारत अमेरिका संयुक्त निवेदना विशीं तांणी पत्रकारांक म्हायती दिली. ह्या कबलाती खाला भारतीय निर्गतीचेर शुल्क पयलीं 50% आशिल्ले, ते आतां 18% मेरेन उणें केला. चीन, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम ह्या देशां परस आतां भारताक कर दर उणो जाल्ल्यान फायदो जाता अशें तांणी स्पश्ट केलें. ह्या कबलातीक लागून शेती आनी दुदाच्या मळार राखण जाता, जाल्यार मसालो, च्या, कॉफी, काजू, आंबे, किवी, पपई सारकिल्ल्यो जायत्यो शेती उत्पादनां अमेरिकेंत शुल्कमुक्त आसतलीं हाचेर तांणी भर दिलो. फुडल्या वर्सांनी भारत अमेरिका द्विपक्षीय वेपार 45,00,000 कोटी रुपया मेरेन वाडोवपाचो सरकाराचो हेत आसा अशें तांणी सांगले. ह्या कबलातीक लागून गुंतवणूकदारांक नवी संद मेळ्ळ्या. ह्या संदीचो लाव घेवपाचो उलो तांणी गुंतवणूकदारांक मारलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी।
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आता मुखावेलो खबरो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिसांच्या भोंडेर काल सांजे छत्तीसगडातल्या रायपुरात पावलाय। हे भेटी वेळार राज्यातल्या अंतर्गत सुरक्षा आणि उदरगती संबंधित वेगवेगळ्या कार्यावळींनी ते वाटो घेतले। ते आज रायपुरात अतिरेकवादावेल्या उचेल्या पावण्यावेल्या सुरक्षा बसकेची यजमानकी चलयतले। जातूत केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच सुरक्षा एजन्सीचे प्रतिनिधी हजर असतले। उपरांत ते छत्तीसगड @25 बदलपी नजर ह्या राष्ट्रीय परिषदेत मुखेल सोयरे म्हणून वाटो घेतले। फाल्या जगदलपुरात जावपी बस्तर पांडू महोत्सवाच्या समारोप सुवाळ्यात ते हजर रावतले। सोशल मीडियाचेर शेअर केल्ल्या संदेशात ताणी सांगले, 31 मार्च 2026 मेरेन राज्य पुरायपणान नक्सलवाद मुक्त करपाचो थाराव साध्य करपाच्या दिकेन देश स्थिरपणान मुखार वता। भारतीय विमानतळ प्राधिकरणान भारतातले पहिले सहकारी रायडर्स हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी वांगडा समजिकायेची कबलात केल्या, जाका लागून जायत्या विमानतळाचेर नियंत्रित आणि प्रवाशांक अनुकूल कॅब सेवा सुरू करतले। भारत टॅक्सीच्या व्यापक विस्तार रणनितीचो हो एक भाग असा। ह्या महिन्याच्या सुरवेक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा म्हणून ही सेवा औपचारिकपणान सुरू केली। सगळ्या शारी आणि विमानतळ क्षेत्रात नियमित ऑपरेशन्स, वित्तपुरवण आणि एकवटीत उपाय दिवपा खातीर हे सेवेन दिल्ली येरादारी पुलीस, दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ, भारतीय स्टेट बँक आणि हेर जायत्या संघटना वांगडा भागीदारी केल्या। हे भागीदारी वरवीं विमानतळ वाठारात विश्वासार्ह येरादारी सेवा मेळटली। राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ प्रमोट केल्ली आणि मुखेल सहकारी संस्थांचो आधार घेतिल्ली भारत टॅक्सी सेवा ड्रायव्हरांच्या मालकीच्या खाशेल्या सहकारी मॉडेलाचेर काम करता। श्रीशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी आणि तांची घरकान व्हेरोनिक हर्मिनी वांगडा काल 5 दिसांच्या भेटीचेर मुंबईत पावले। ताणी केंद्रीय बंदरा जहाज येरादारी उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांची भेट घेतली आणि भारतीय उद्योग संघटनेन आयोजित केल्या भारत श्रीशेल्स बिझनेस गोलमेज परिषदेत वाटो घेतलो। फाटल्या 50 वर्सात दोनूय देशांमधले संबंध घटमूट जाल्यात आणि हो सहकार आणि घटमूट करपाक आपण उत्सुक असा। संसारातली चौथी व्हड अर्थव्यवस्था म्हणून आपलो देश भारताक मान दिता असे ताणी सांगले। दोनूय देशांमध्ये लोकांमधल्या संबंधाचेर आणि दर्यावेल्या संबंधाचेर आधारिल्ली विश्वासपात्र भागीदारी असा, जातूत भलायकी, जतनाय, शिक्षण, दर्यावेली सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मळार सहकार्याचो आस्पाव असा असे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सांगले। भारत अमेरिका व्यापार कबलातीची कृषी मंत्री शिवराज सिंग हांणी तोखणाय केली आणि म्हणला की ह्या कबलातीक लागून भारतीय शेतकऱ्यांचे पुराय संरक्षण आणि हित महत्वाचे असा।
हमारे सारे उत्पाद जो हमारा किसान पैदा करते हैं वो पूरी तरह से सुरक्षित है, उल्टे निर्यात के लिए हमको बाजार मिलेगा। हमारा बासमती चावल अमेरिका में धूम मचाएगा, 18% उस पर टैरिफ घट के हो गया है। हमारे मसाले जाएंगे, हमारे टेक्सटाइल अगर जाएगा तो कपास के किसानों को फायदा होगा।
2026 ते 2047 ह्या काळात भारताच्या उदरगतीचो विचार करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सादर केल्लो अर्थसंकल्प विकसित भारताची घटमूट बुनियाद रोवपी असा असे मत केंद्रीय बायला आणि भुरगी खात्याची मंत्री अन्नपूर्णा देवी यादव हिणे उक्तायला। काल पणजे भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ती उलयताली।
क्षेत्र को बढ़ावा देना, काजू कोको जैसे क्षेत्रों को बढ़ावा देना, यानी गोवा की अगर हम बात करें तो पर्यटन के क्षेत्र में भी गोवा को काफी से फायदा मिलेगा और उसके साथ साथ बेहतर ढंग से जैसे सी फूड एक्सपोर्ट के लिए ड्यूटी फ्री की बात की गई है, इसके साथ साथ वैल्यू कैप फ्री ऑन बोर्ड वैल्यू के लिए भी इसमें काफी सुधार किए गए हैं।
कालती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमार झाल्या T20 विश्वचषकाचे तिसरे खेळात भारतान अमेरिकेक 29 धावण्यांनी हारायलो। आता परतून एक फावट काय मुखेल खबरो। भारतीय समाज हो भारत आणि मलेशियाक जोडपी पूल असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले। भारत अमेरिका व्यापार कबलात निष्पक्ष, न्याय्य आणि संतुलित असा, जाका लागून शेतकऱ्यांच्या हिताची राखण जाता असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हणला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्तीसगडातल्या रायपुरात अतिरेकी वादावेल्या उचल्या पावण्यावेल्या सुरक्षा बसकेची यजमानकी चलयतले. काल राती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमाचेर जाल्ल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे तिसऱ्या खेळात भारतान अमेरिकेक 29 धावण्यांनी हारायलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.